हेलो। हाँ सर नमस्ते, अभिषेक बोल रहे हैं, फ्रांसिस। नमस्ते सर। ओके, काय नाही, आमचं ऑफिस वगैरे चालू झालेलं होतं, आपण मागे बोलत होतो, म्हटलं होतं ना की आपण एक थोडं 1 महिना 2 महिन्यानंतर वगैरे करू, कारण एकदा बघून हवं तर घेऊ शकता, कारण शेवटशेवा पुढे चालू झालं आहे ऑफिस वगैरे। तुम्ही म्हटलं होतं ना की एकदा व्हिजिट करता येऊ शकतं, तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिजिट करता येऊ शकतं, कारण ऑफिस चालू झालं। कारण तिकडे तुम्ही जसं म्हणता ना की घेऊन ठेवायचे इन्व्हेस्टमेंट साठी, तर तो ऑप्शन खूप चांगला आहे। बर, ते कुठे म्हणतात सर, मग त्यांना भूगाव वगैरे चालणार आहे का? मग भूगाव सांगणार त्यांना ते एक। बरोबर, ओके ओके, एकदा बघा त्यांना विचारून, कारण हा भूगावचं पण एक ऑप्शन आहे, पुण्याची इन्व्हेस्टमेंट चांगली आहे, तुम्हाला जास्त बेनिफिट देऊन देईल। ओके, हा हा हा, बर बर, हा 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 हा, एकदा फक्त वाटलं तर त्यांना कधी म्हणजे आपल्याला मला नंबर दिला तर बोलू शकत नाही, बघा म्हणजे विचारू आता सर, काही वाटलं तर मी